चीनीमंडी.com पॉडकास्ट।
महाराष्ट्र साखर आयुक्तांनी केली लेखा परीक्षकाची नेमणूक। मराठवाड्यातील 20 साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादकांना त्यांचे पैसे उशिरा मिळाले। नियमाप्रमाणे FRP उशिरा मिळाल्यानं त्यावर कारखान्याला व्याजही द्यावं लागलं। या व्याजाच्या हिशोबासाठी शासकीय लेखा परीक्षक नेमण्याचे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले। 2014-15 गळीत हंगामात विलंब झालेल्या देयकासाठीचे हिशेब जमा करण्याचा आदेशही देण्यात आला आहे। यापूर्वी शिवसेनेचे नेते प्रल्हाद इंगोले यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे उशिरा देय दिल्यास 15% व्याज देण्यासाठी दबाव आणला होता। ऊस नियंत्रण आदेश 1965 नुसार ऊस विक्रीच्या 14 दिवसांच्या आत FRP न दिल्यास कारखान्यांनी FRP सोबत 15% व्याज देणं गरजेचं आहे। इंगोले यांनी आणलेल्या दबावानंतर तत्कालीन साखर आयुक्त डॉ बिपिन शर्मा यांनी याबाबत अनेकांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि प्रलंबित FRP पूर्ण करण्याबाबतही आदेश दिले, पण यामध्ये त्यावरील व्याजाचा मुद्दा समोर आला नव्हता। यानंतर इंगोले यांनी पुन्हा उच्च न्यायालयात व्याज भरण्यासाठी दबाव आणला। हायकोर्टानं साखर आयुक्तांना या खटल्याची सुनावणी करून व्याज देयकाबाबत निर्णय घेण्यास सांगितलं होतं। त्यांच्या आदेशानुसार गायकवाड यांनी इंगोलेची याचिका कायम ठेवली आणि कारखान्यांना 60 दिवसांच्या आत व्याज देण्याचे आदेश दिले। व्याजाच्या देयकाचा आदेश कायम ठेवण्यासाठी राज्यातील 20 साखर कारखान्यांनी राज्य सरकारकडे निवेदन दिल्यानंतर इंगोले यांनी उच्च न्यायालय आणि राज्य सरकार या दोघांनीही या प्रकरणाचा निर्णय घेताना आपली बाजू ऐकून घ्यावी यासाठी आवाहन केलं। विशेष म्हणजे व्याज देण्याबाबत राज्य सरकारनं कोणताही निर्णय घेतलेला नाही। कारखाने व्याजाचे हिशोब सादर करण्यासाठी किंवा ते देण्यास कोणतेही प्रयत्न करण्यास अपयशी ठरले असल्यामुळे गायकवाड यांनी नव्या आदेशात लेखा परीक्षक नेमले आहेत। स्वतंत्र सरकारी लेखा परीक्षक आता आकडेमोड करून साखर आयुक्तांच्या कार्यालयात माहिती सादर करतील। गायकवाड यांनी यापूर्वी कारखाने व्याज भरण्यास अपयशी ठरल्यास कारखान्यांच्या मालमत्ता विक्रीचे आदेश देण्याचे संकेत दिले होते।